डायरेक्टर्स डायरी 9 ऑगस्टसाठी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींच्या केवळ असण्याला काही महत्त्वच नसतं. काय मित्रांनो, माझं विधान जरा थोडंसं विचित्र वाटतंय का? थांबा, काही उदाहरणं तुम्हाला देतो. आपल्याला 2 पाय आहेत, 2 हात आहेत, 2 डोळे आहेत असं जर तुम्ही सांगायला लागलात तर त्यात विशेष ते काय असं तुम्ही म्हणाल, आणि असं म्हणून लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. पण मित्रांनो, यातली एखादी जरी गोष्ट नसेल तर मात्र आपल्या जीवनातली ती एक फार गंभीर अशी उणीव असते. एका पायावर मी ही गोष्ट करायला तयार आहे असं आपण अलंकारिक अर्थाने म्हणतो, पण तेच जळजळीत सत्य जेव्हा प्रत्यक्षात उतरतं तेव्हा उरलेला एक पाय सुद्धा डगमगायला लागतो. आणि मग जे नाही ते किती अमूल्य होतं याची जाणीव होते. दृष्टी किंवा दिसणं ही तर आपल्या सर्वांच्या आयुष्यातली एक फार मोठी परमेश्वरानं दिलेली देणगी आहे. अंधत्व येणं हा म्हणूनच एक दुर्दैवी शाप म्हणावा लागेल. डोळ्यांपुढे काळ्याकुट्ट अंधाराचा अभेद्य पडदा घेऊन उभं आयुष्य काढायचं ही परिस्थिती निश्चितच दुःखद. ज्यांच्या डोळ्यातली ही तेवती निरांजनं विझून गेलेली आहेत त्यांना पुन्हा प्रकाशमान करण्यासाठी आपण काही करू शकतो का? वैद्यकशास्त्रातल्या अफाट प्रगतीमुळे काही विशिष्ट परिस्थितीत दुसरा डोळा बसवून दृष्टी परत येऊ शकते. फक्त गरज असते तो डोळा दान देणाऱ्याची, आणि म्हणून हे सर्वश्रेष्ठ दान आपण द्यावं आणि एका अनामिक व्यक्तीच्या जीवनात पुन्हा प्रकाश आणावा असं नाही तुम्हाला वाटत? नेत्रदान पंधरवडा दरवर्षी साजरा केला जातो. अर्थात कुठल्याही दानाला सप्ताह, पंधरवडा अशा क्षुद्र वेळेचं बंधन नसतं आणि नसावं असं मला वाटतं. दान हे केव्हाही द्यावं. आपल्या मृत्यूनंतर आपण आपले डोळे जर ते चांगल्या स्थितीत असतील तर ते दान देऊ शकतो. आपली ही इच्छा एका प्रतिज्ञापत्रावर व्यक्त करायची असते आणि आपल्या मृत्यूची बातमी नातेवाईकांनी ताबडतोब नेत्रपेढीला कळवायची असते. इतकं साधं आणि सरळ असं हे गणित आहे. देह गेला तरी चालेल, पण दृष्टी शाबूत राखीन अशी प्रतिज्ञा या नेत्रदानामुळेच शक्य होणार आहे. एका अंधाच्या जीवनात आपल्या या सर्वश्रेष्ठ दानामुळे प्रकाश येणार असेल तर हा जन्म सार्थकी लागला असंच आपण म्हणू, नाही का?